एज्रा अध्याय 10। एज्रा देवाच्या मंदिरापुढे पडून रडत असता व प्रार्थना करून पापांगीकार करीत असता इस्रायल स्त्री पुरुष व मुले बाळे यांचा मोठा समुदाय त्याच्याजवळ जमा झाला। लोक धाय धाय रडत होते। तेव्हा एलाम वंशातला शखन्या बिन यहियल एज्रास म्हणाला, आमच्या लोकांनी या देशातील लोकांच्या अन्य जातींच्या स्त्रियांशी विवाह करून आपल्या देवाचा अपराध केला आहे, पण या स्थितीतही इस्रायला संबंधाने आशा आहे। तर आता आमच्या स्वामीच्या उपदेशानुसार आणि आमच्या देवाच्या धर्मशास्त्राचा ज्यास धाक आहे त्यांच्या उपदेशानुसार आम्ही असल्या सर्व स्त्रिया व त्यांच्या पोटी झालेली संतती काढून लावितो, अशी आणभाक आपल्या देवापाशी करूया। हे सर्व आपण धर्मशास्त्राप्रमाणे करूया। तर आता उठ, हे काम तुझे आहे, आम्ही तुझ्याबरोबर आहो, हिम्मत धरून हे कर। मग एज्राने उठून याजक लेवी व सर्व इस्रायल यांच्या प्रमुख याजकांकडून शपथ वाहविली की आम्ही या वचनानुसार वर्तू। ह्याप्रमाणे त्यांनी शपथ वाहिली। मग एज्रा देवाच्या मंदिरापुढून उठला आणि यहोहनान बिन एल्याशिब याच्या कोठडीत गेला। तेथे तो गेला तेव्हा त्याने अन्नपाणी सेवन केले नाही, कारण बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकास्तव तो शोक करीत राहिला। मग त्याने यहूदा व यरुश्लेम यात राहणाऱ्या बंदिवासातून परत आलेल्या सर्व लोकास जाहीर केले की तुम्ही यरुश्लेमेत एकवट व्हा। सरदार व वडीलजन यांचे सांगणे जो कोणी ऐकणार नाही व 3 दिवसांच्या आत येणार नाही त्याची सर्व जिंदगी जप्त होईल, आणि बंदिवासातून आलेल्या मंडळीतून त्यास निराळा काढण्यात येईल। मग यहूदा व बन्यामिन यातील सर्व लोक 3 दिवसांच्या आत यरुश्लेमेत एकत्र झाले। हे सर्व 9व्या महिन्याच्या 20व्या दिवशी घडले। सर्व लोक देवाच्या मंदिराच्या चौकात सदरील कारणास्तव आणि पावसाच्या झडीमुळे थरथर कापत बसून राहिले। मग एज्रा याजक उभा राहून त्यास म्हणाला, तुम्ही आज्ञेचे उल्लंघन करून अन्य जातींच्या स्त्रियांशी विवाह केल्यामुळे इस्रायलाच्या अपराधात भर घातली। तर आता आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यासमोर आपले पाप कबूल करा, त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करा, आणि या देशचे लोक व अन्य जातीच्या स्त्रिया यांच्यापासून निराळे व्हा। तेव्हा सगळ्या मंडळीने उच्च स्वराने म्हटले, तू सांगतोस त्याप्रमाणे करणे आम्हास उचित आहे, पण लोक पुष्कळ आहेत आणि पावसाची झड लागली असून आम्हास बाहेर उभे राहता येत नाही, आणि हे काही 1-2 दिवसांचे काम नव्हे, कारण आम्ही याबाबतीत मोठा अपराध केला आहे। सर्व मंडळीच्या तर्फे आमचे सरदार नेमावे आणि आमच्या देवाचा भडकलेला तीव्र कोप आम्हावरून दूर होईतोवर आणि या प्रकरणाचे निराकरण होईतोवर आमच्या नगरातल्या ज्या रहिवाशांनी अन्य जातींच्या स्त्रिया केल्या आहेत त्यांनी नेमिलेल्या वेळी यावे, आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक नगराचे वडीलजन व न्यायाधीश यावे। या संबंधाने केवळ योनाथान बिन असायल आणि यहजा बिन तिकवा यांनी विरोध केला, आणि मशुल्लाम व शब्बथई लेवी यांनी त्यास दुजोरा दिला। बंदिवासातून आलेल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे केले। एज्रा याजक व पितृकुळांचे काही प्रमुख आपापल्या पितृकुळांप्रमाणे आपली नावे नोंदून निराळे झाले, आणि 10व्या महिन्याच्या प्रतिपदेस ते या बाबीची चौकशी कराव्यास बसले। ज्यांनी ज्यांनी अन्य जातींच्या स्त्रिया केल्या होत्या त्या सर्व पुरुषांच्या प्रकरणाचा निकाल त्यांनी 1व्या महिन्याच्या प्रतिपदेपर्यंत केला। याजक वंशातील ज्या पुरुषांनी अन्य जातींच्या स्त्रिया केल्या होत्या ते हे येशुआ बिन योसादाक याच्या वंशातील व त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया, अलीयेजर, यारीब व गदल्या आपल्या स्त्रिया काढून लावू, असे वचन त्यांनी हातावर हात मारून दिले. ते दोषी असल्यामुळे त्यांनी आपापल्या दोषांकरिता आपल्या कळपातला एक एक मेंढार पिला. इम्मेराच्या वंशातले हनानी व जबद्या आणि हरिमाच्या वंशातले मासेया, एलिया, शमाया, यहियल व उज्जिया. पशहुराच्या वंशातले एल्योवेने, मासेया, इस्माएल, नथनेल, योजाबाद व एलासा. लेव्यांपैकी योजाबाद, शिमी, कलाया उर्फ कलिटा, पथया, यहूदा व अलीयेजर. गायकांपैकी एल्याशिब, द्वारपाळांपैकी शल्लूम, तेलेम व उरी. इस्रायलांपैकी परोशाच्या वंशातले रम्या, यिज्जिया, मल्किया, मियामिन, एलाजार, मल्किया व बनाया. एलामाच्या वंशातले मत्तन्या, जखऱ्या, यहियल, अब्दी, यरेमोत व एलिया. जत्तूच्या वंशातले एल्योवेने, एल्याशिब, मत्तन्या, यरेमोत, जाबाद व अजीजा. बेबाईच्या वंशातले यहोहनान, हनन्या, जब्बई व अथलई. बानीच्या वंशातले मशुल्लाम, मल्लुक व अदाया. याशुब, शाल व रामोत. पहथ मवाबाच्या वंशातले अदना, कलाल, बनाया, मासेया, मत्तन्या, बसलेल, बिन्नुई व मनश्शे. हरिमाच्या वंशातले अलीयेजर, इशिया, मल्किया, शमाया व शिमोन. बन्यामिन, मल्लुक व शमर्या. हशुमाच्या वंशातले मत्तनई, मत्तथा, जाबाद, अलीफलेट, यरेमई, मनश्शे व शिमी. बानीच्या वंशातले मादई, अमराम, उएल, बनाया, बेद्या, कलुही, वन्या, मरेमोत, एल्याशिब, मत्तन्या, मत्तनई, यासू, बानी, बिन्नुई व शिमी. शलेम्या, नाथान, अदाया, मखनदबई, शाशई, शारई, अजरेल, शेलेम्या, शमर्या, शल्लुम, अमर्या व योसेफ. नबोच्या वंशातले इयल, मत्तिथ्या, जाबाद, जबीना, इद्दो, योएल व बनाया. या सर्वांनी परदेशीय बायका केल्या होत्या आणि त्यांच्यापैकी कित्येकांच्या पोटी त्यास मुले झाली होती.